जय जया जी मनरंजना, जय जया जी विश्वरक्षणा, जय जया जी श्रमनाशना, संकष्ट दमना पाववेगे, जय जया जी दयार्णवा, जय जया जी माधवा, जय जया जी देव देवा, निज जन विसावा संकष्टिता, जय जया जी प्रेमळा, जय जया जी विश्वपाळा, जय जया जी अमळ विमळा, धावदातारा संकष्टनाशी, धाव पावगा घनाशना, धाव पावगा भक्तरक्षणा, धाव पावगा गुणवर्धना, विधिसुतनंदना येई वेगी, वेगी येई दीन बंधु, करिपातकांचा छेदू, सर्वसिद्धा माझी सिद्धू, जगी प्रसिद्ध मोक्षदाता, उशिर न लागी श्री दत्ता, धाव धाव जगदे कदाता, तुझ वाचुनी भव जणितारिता, कवन आता असे मज, नाना परीते संकष्ट, त्वाम निवारिणे दुर्घट, दासावरी का धरिला वीट, आता करी सेवट हे दयाळा, तुझे चरणी असे ब्रीद, भक्तासी नसे भेद, आता किती करू खेद, हे सच्चिदानंद दया घना, दश दिशा अन्ना साठी, आम्हा फिरविसी जग जेठी, स्फटिकांचा पाप कृपा दृष्टी, केला संकष्टी मातेचा, रिद्धी सिद्धी तुझा दासी, आम्हा दारो दारी फिरविसी, यात पुरुषार्थ ऋषिकेशी, काय विशेषी तव जाला, माझे अपराध गणित, शीर्षादिकान करवे अंत, परी तव चरणाचा अंकित, धाव धाव त्वरित संकष्टनाशी, अपरिमित माझे अवगुण, परी तुझे कृपेचे वरदान, देवुनी करिशी सुज्ञान, मी मतिमंद अज्ञान अधम पै, ऐसावी असे पतिता, परी तुझे चरणांचा अंकिता, किती पाहसी माझा अंत, धाव त्वरित स्वामिया, संकष्ट पडले देवासी, तव तुझ प्रार्थिले ऋषिकेशी, देवल महातापसी, तेणे लिंग आकाशी वाढविले, त्वा महात ठेविला हात राहिले वरी, अमरेंद्र जय जय कारि स्तविताती, ऐसा देवलाचा चला तो श्री चरणी शरण आला वरदान देवनी सरता केला अधिकार दिधला निद्रेचा तूच हुडगीचा दाता चिरायु अवतार च्युता अद्यापि सह्याख्य पर्वता क्रीडसी अनंता अमोघ वेशा ऐसा तू ब्रीदाचा साह्यकारी अमोघ लीला तुझा अवधारी सहाचार अठरा सरोभरी त्यांशी निर्धारी पारन कळे अगम निगम वेद श्रुती तयासी पडली असे भ्रांती विश्वव्यापका जगत्पती करुणा चित्ती धरी माझी आता हेची प्रार्थना धाव घेई संकष्ट नाशना विश्वतारका विश्वरंजना हे भवछेदना अनाथनाथा अगाध तुझी अपरिमित शक्ती अगाध तुझी गुणकीर्ती जय जयाजी दयापती पाव आकांती दासाचिया अनंत जन्मांचा अनाचारी घोर पातकांचे ओझे श्री आता कृपा करी जगत उद्धारी भार उतारी पातकांचा धाव धाव ये धन्य मज दे अभय अनुज्ञा अगणित तुझी प्राज्ञा माझी विज्ञापना लक्ष दे माझे अपराध अपरंपार गगन भेदुन गेले ढिगार तूच हो युगाचा दातार संकष्टी रक्षी किशोर चरणीचा नमो दत्ता दिगंबरा नमो सह्याजळी विहारा नमोजी चिरायु अवतारा अंतकाळीचा सोयरा तूच एक नमो विभूती भूषणा नमो व्याघ्रांबर बसना नमो विश्वजनका निधाना पाव अवधूता संकष्टी नमो भक्तजन पाळका नमो देव गर्वहारका नमो अनुसुया बालका निज सुख सखा अम्हासी तू नमो ब्रह्मांड चालका नमो मदालसा दुखांतका नमो सहस्त्रार्जुना वरदायका धाव संकष्ट नाशका जगदीशा नमो आदि अनादि परब्रह्मा नमो विश्वनिधाना गुणधामा नमो निज भक्तिचिया विश्रामा पावतु अम्हाये संकष्टी नमो मनमोहना भगवंता नमो परदीपाचिया दाता नमो चिन्मयेचा भरता हे संकष्ट हरता नमो तुझ नमो परात्परा परमेश्वरा नमो जीवजातीचा माहेरा दाताराये संकष्टि, नमो आनंद घना चित्परा, नमो सच्चिदानंदा दया सागरा, नमो सृष्टिनायक व्यवहारा, नमो वयनागरा निर्गुणाजी, नमो पुरुषा जीवोद्धारा, वरदायक खरा तूच एक, नमो ऋषिमुळा आदि माया, नमो भक्त जनाचिया विषया, नमो अनसुयेचा तनया, संकष्टी वाया का पाडिली जी, नमो नमो भव भयनाशका अगाधु महिमा विनोदुन वर्णवे, नमो अनंतानंतारूपा, नमो अगाधा अमूपा, नमो चित्परा चित्स्वरूपा, नीरसी भवता पा स्वामियाजी, नमो अव्यक्त व्यक्ता, नमो निर्गुणा अच्युता, नमो गुणातीत अगणिता गुणवर्णिता शिणलाही, नमो मोक्षदायका शिरोमणि, नमो जंतुधारका अघनाशनी, नमो ब्रह्मांडकारका निदानी, संकष्टाची धुनी करिसि तू, नमो आदिमाया वल्लभा, नमो पूर्ण कैवल्यगाभा, नमो भक्ताचिया लोभा अवतार स्वयं हा का गुंतलासी, नमो माता पुरनिवासिया, नमो आदि अनादि स्वामिया, नमो गुणातीत गुणवर्या पावसखया संकष्टि, नमो माया विलासी गुणरहिता, नमो ऋषिकुलो नमो सायुज्य दाता पाव आता ब्रिदास्तव, नमो अनंता गाधा, नमो सच्चिदानंद बुद्धा, नमो अमळा विमळा शुद्धा, संकष्ट बाधा दूर कीजे, नमो जटा विभूति लेपना, नमो अनंत पाणी अनंत नयना, नमो कमंडलु पाणी भूषणा दंड धारणा ऋषि वेशा, नमो चिरायु अवतारा, नमो विश्वातीत विश्वंभरा, नमो निज भक्ताचा माहेरा संकष्ट विदारा धाव वेगी, नमो अवतारा बाजी शिरोमणी, नमो चैतन्य वल्लभा कैवल्यदानी, ऋषि मंडला शारंग पाणी ये धावुनी संकष्टी, ऐसी करुणाई कोनी संकष्टि धावला कैवल्यदानी, अभय आश्वासन देवुनी निर्भय करोनी सुखी केले, तू कैवारी महाराज मधोक्षजा उत्तीर्णता चरणाम्भुजा कैसिया वदा हो भूमि वस्त्रालंकार भूषण ही अर्पावीतर द्रव्यहीन मगरत्न गोमेद हिरण्य ही कोठोनी प्राप्त रंका कैसे मी अर्पी न तुझ पूजा ऐसा मी आळसी महाराजा दारिद्र भावार्थ माझा येणे तव पूजा कैसी होईल जरी मी दीन दुर्बळ परी तुझा म्हणवितो केवळ तू जननी कनवाळू दयाळ तरी भावार्थ फळ अंगीकारी तू दीन दुर्बळांचा सारथी ऐसी वदे त्रैलोक्य भारती मी अनाथ तू दीनाचा पती करी शांती मम हृदयी राव अथवा रंक तुझे चिंतिती पद पंक दोहोची साम्यता एक भावपूर्वक तुझे चरणी तू तव भावाचा भोक्ता मी तव चरण भावा भाव सर्व जाणता जाणसी जीव जाता अंतर्यामी जरी मी हीन दीन पतिता पूजा अंगीकारी प्रित्यर्थ माझा नसे शुद्ध भावार्थ तरी पूजार्पित तुझ लागी शाळुनी लज्जा वस्त्रे परिमार्जुनी अर्चिला निदानी कैवल्यदाता भावार्थ हाच नैवेद्य जाण प्रेमाश्रुहेची जीवन संकल्प केला दृढ मन श्री दत्त दया घन अंगीकारी शांति ही जनाग वेली साचार काम क्रोध मत्सर हीच सुपारी करोनी चूर काथ साचार विवेक हा अहंकार जाळुनी चुना तुझ अर्पिला जी दया घना भावार्थ का पुर जाना जीव ज्योति गहना ओ वाळिली ऐसी अर्पिली तुझ पूजा अंगीकारावी श्री दत्त राजा आळशी भावार्थ माझा तू महाराजा गोड करी ऐसा द्यावा जीवरा संकष्टी पावे न पठन मात्र आश्वासोनी किशोर भव संसार छिदिहा आळसन सावा तुझे स्मरणी निशिदिनी असावा तू हृदय स्थानी करावी संकष्टाची धुनी तव सुख सदनी असो सदा हे समागतो पुढती पुढती श्री चरणी राहो माझी मती कृपाळू आजी चैतन्यपती देवियंती प्रेमदान तुझे स्मरण करिता संकष्टी पावे अवधूता राजभय चोर घाता विघ्न नाशार्था वेगी पावे हे संकष्ट नाशक स्तोत्र पठन करिती नारी नर तयासी हो आवावर अभय कर ठेवावा विनंती माझी तव चरणी कृपा करावी जगदे कदानी दयेची पाखर घालुनी नित्य पठनी रक्षावे इति श्री संकष्ट नाशक स्तोत्र हे सारा ते सार पवित्र आदरे बोलिला किंकर श्री चरणी नमस्कार करोनिया इति श्री परमधर्मे महामोक्षैक साधने श्री नागार्जुन उपदेशे शिवमुनि विरचितं श्री संकष्टनाशक स्तोत्रं संपूर्णं शुभं भवेत्।